आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेलमंत्री तशेंच शिक्षण मंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल पणजेन कला अकादमीन जाल्ल्या कार्यावळींत पारूल विद्यापीठ ह्या राज्यांतल्या पयल्या खासगी विद्यापीठाचें उक्तावण केलें. राज्यांत आनीक दोन खासगी विद्यापीठा खातीर मान्यताय दिल्या अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिली. राज्यांत कॅम्पस स्थापन करपी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांक सरकार उक्ते आसा अशें तांणी मुखार सांगले. सध्या ह्या विद्यापीठांत 13 विशयांचे शिक्षण घेवपी 509 विद्यार्थी आसात. तातूंतले 75% गोंयकार आसात आनी 70% कर्मचारी थळावे आसात अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले.
आमकां खूब मोठ्या प्रमाणात म्हणजे फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट, आयटी, कॉम्प्युटर असे खूप भुरगे जे हंगासल्यान ग्लोबली वतले, जे एंटरप्रिनर्स जातले आणि गोयात खूप मोठ्या प्रमाणात एक स्टार्टअप आणि इनोव्हेशन हाजो हब, हेल्थ सेक्टरातली शॉर्टेज आशिल्ली ती फुलफील जातली आणि गोयातले भुरगे इंडियात आणि ग्लोबली या सेक्टरात वेगवेगळे कडे वतले, त्यांना ही संद त्यांच्यानी मिळून दिली. म्हाका दिसता हांव परत एकदा गोय सरकारच्या वतीन पारूल युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट हांचे खूप खूप अभिनंदन करता. उरलेलोय सेटअप जो युनिव्हर्सिटीज जावपाचो असा, त्यांनाय बी लोकांनी कार्य करचे आणि सातत्यात हे जर करीत जाल्यार ज्याचो इन लॉंग रन इम्पॅक्ट, हा मुद्दा म्हणून कित्याक सांगता, फुडल्या 50 वर्षांनी आमकां हेजो इम्पॅक्ट कितें पळय न्ही, हो गोंयात दिसून येतलो.
डिजिटल शिक्षणाची मुळावी बांदावळ घटमूट करपा खातीर तशेंच विद्यार्थी आनी शिक्षकांक आधुनीक तंत्रज्ञानान सक्षम करपाच्या दृश्टीन उर्जा, नवीन आनी नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी काल म्हापशेच्या GS आमोणकार विद्या मंदिरान आयोजित कार्यावळींत खासदार स्थानिक क्षेत्र विकास येवजणे अंतर्गत खरेदी केल्ल्या प्रिंटर, प्रोजेक्टर आणि संगणका सारख्या माहितीन संप्रेषण तंत्रज्ञान ICT साधनांचे वितरण केले. कार्यावळींत उलयतना श्रीपाद नायक हांणी समग्र राष्ट्र उभारणीच्या दृश्टीन शिक्षणातल्या गुंतवणुकीचे म्हत्व अधोरेखित केले. तरुणांच्या मनात संस्कार आणि संस्कृती रुजवून समाज घडोवपाक शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण ठरता हाचेर तांणी भर दिलो. GS आमोणकार विद्या मंदिराचे अध्यक्ष आदवोगाद संजय उसगांवकार, विश्वस्त सुहर्ष उसगांवकार आणि दोतर गुरुदास नाटेकार, मुख्याध्यापिका पुजा दळवी या कार्यावळीत उपस्थित आशिल्ली. सरकारान फार्मास्युटिकल क्षेत्रात उत्पादन, पॅकेजिंग, वितरण आणि फार्मास्युटिकल उत्पादनाची येरादारी करपी सगळ्या आस्थापनांचो गोय अत्यावश्यक सेवा देखरेख कायदो 1988 खाला आस्पाव केला. फार्मास्युटिकल क्षेत्रात उत्पादन, पॅकेजिंग, वितरण आणि फार्मास्युटिकल उत्पादनाची येरादारी करपी आस्थापनांनी संप केल्यार सामाजिक जिणे खातीर आवश्यक आशिल्ल्या उत्पादनांच्या वितरण आणि सेवांचेर परिणाम जावन लोकांक त्रास जातले अशें सरकाराचे मत असा. गिरायक वेव्हार, अन्न आणि भौशीक वितरण मंत्रालयान नव्या माल आणि सेवा कर दरांच्या फाटभुयेर सुधारित परामर्श जारी केल्यात. GST नवे दर सोमारा सावन लागू जातात. परामर्शा प्रमाण उत्पादक, पॅकर्स आणि आयात करपी 22 सप्टेंबर पहिली तयार केल्या विकूंक नाशिल्ल्या पॅकेजींचेर सुधारित दरांचे स्टिकर लावंक शकतात, पूण पॅकेजींचेर पूर्व छापून आयल्ल्या MRP स्पश्टपणान दिसपाक जाय. सुधारित GST दरांची माहिती विक्रेत्यांक, किरकोळ विक्रेत्यांक आणि गिरायकांक कळोवपा खातीर योग्य उपाय येवजण्यो करपाक सरकारान उत्पादक, पॅकर्स, आयातदारांक निर्देश दिल्यात. इलेक्ट्रॉनिक प्रिंट आणि सोशल मीडिया सहित सगळ्यो संभाव्य संवाद मार्ग या खातीर वापरू येतात. राज्यात काल तुरळक स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. हवामान खात्यान आज राज्यात मध्यम पाऊस पडपाची शक्यताय उक्तायल्या आणि येलो अलर्ट जारी केला. जाल्यार 20 ते 24 सप्टेंबर या काळात किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यताय आसा. गोय वेधशाळेन उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण आज राज्यांत चडांत चड तापमान 29 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें. फुडले 5 दीस गोंयांत चडांत चड तापमान 30 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 24 डिग्री सेल्सियस आसपाची शक्यताय आसा. फाटल्या 24 वरांत गोंयांत सरासरी 1.9 मिलीमीटर पावसाची नोंद जाली. ग्रुप टेनीस कास्पर दायसच्या अखिल गोवा प्रमुख मानांकन टेबल टेनीस सर्तीन 11 वर्सां पिराय सकयल्ल्या चल्यांच्या एकोडी गटान इशान कुलासो आनी अशांक दळवी हांणी निमाणे फेरयेन प्रवेश केलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजे केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 7 वरांक.